आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाशिवरात्रीच्या सणाचा राज्यात सर्वत्र उत्साह. विदर्भातील सर्वच शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याचा आज समारोप. भंडाऱ्यातील नागरिकांनी देखील घेतली पवित्र स्नानाची अनुभूती. ऊर्जा परिवर्तनासाठी महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ आणि केरळ यांच्यात अंतिम सामना सुरू. दिवसाअखेर विदर्भाच्या 4 बाद 254 धावा. आता सविस्तर बातम्या. महाशिवरात्रीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्रीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यासह विदर्भात देखील महाशिवरात्रीचा उत्साह आहे. महादेवाचे आशीर्वाद सर्व नागरिकांवर रहावेत आणि देश प्रगतीच्या मार्गावर पुढे जात रहावा अशी कामना राष्ट्रपतींनी समाजमाध्यमांवर आपल्या संदेशात व्यक्त केली आहे. महाशिवरात्रीचा सण आत्मनिरीक्षण आणि आध्यात्मिक चेतनेचं प्रतीक असून लोकांना ज्ञान, संयम आणि करुणेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. भगवान शंकराचा हा सण सर्व देशवासियांना समृद्धी आणि चांगले आरोग्य देईल अशी शुभेच्छा प्रधानमंत्र्यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नागपुरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने नागपूरच्या प्राचीन कल्याणेश्वर मंदिरात दर्शनासाठी करिता सकाळपासून भाविकांची गर्दी दिसून आली. महाशिवरात्रीनिमित्तानं नागपुरात विविध शिवालयांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसत आहे. महाशिवरात्रीनिमित्त विधिवत पूजा अर्चना करून भगवान शिवाचे रुद्राभिषेक करून पूजा केली जात आहे. विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर आज हजारो भाविकांनी हर हर महादेवचा गजर करीत मार्कंडेश्वर येथे शिवलिंगाचं दर्शन घेऊन वैनगंगा नदीत स्नान केलं. आज पहाटे आमदार डॉ मिलिंद नरोटे आणि हरणघाट हनुमान मंदिराचे संत मुरलीधर महाराज यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. भाविकांच्या सुरक्षेसाठी एसडीआरएफचे 30 जवान 5 बोटींद्वारे गस्त घालत आहेत. आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे नागरिकांनी भंडारेश्वर मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली. कुरखेडा तालुक्यातील अरत तोंडी व खोब्रामेंढा तसेच चामोर्शी तालुक्यातील चपराळे येथेही भाविकांनी मनोभावे पूजा अर्चा करून शिवलिंगाचे दर्शन घेतले. सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या छोटा महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुमसर नजीक गायमुख तीर्थक्षेत्रात महाशिवरात्रीनिमित्त असंख्य भाविक हजेरी लावत दर्शन घेत आहेत. प्रयागराज इथं गेले 6 आठवडे सुरू असलेल्या सौहार्दाच्या कुंभमेळ्याचा आज समारोप होत आहे. 13 जानेवारीला सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात देश विदेशातून लाखो भाविकांनी पवित्र स्नानाचा अनुभव घेतला. आतापर्यंत 64 कोटी 60 लाखांहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान केलं आहे. दरम्यान जे लोक प्रयागराज या ठिकाणी गंगास्नान करण्यासाठी जाऊ शकत नाही अशा भक्तांसाठी गोंदिया इथल्या शिवधाम या ठिकाणी आज शिवरात्रीनिमित्त प्रयागराज येथून त्रिवेणी संगमाच्या नदीचं एक टँकर पाणी आणण्यात आलं आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी शिवधाम या ठिकाणी शंकराचे पिंडीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी आले असता या भाविकांनी यावेळी प्रयागराज येथून आणण्यात आलेल्या संगमातील पाण्याने स्नान करण्याची संधी मिळाली. महाकुंभातील पवित्र स्नानाचे अनुभूती देणारे भंडार शहरातील बहिरंगेश्वर मंदिर येथे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून प्रयागराज कुंभमेळ्यातून पवित्र जल आणून टँकरच्या माध्यमातून भक्तांवर शिंपडण्यात आलं. या ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महाकुंभ पर्वात देशाचे सांस्कृतिक बंध दृढ करण्यात प्रसार भारतीनं महत्वाची भूमिका बजावली असल्याचं प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी म्हटलं आहे. या पर्वाचे सर्व 48 दिवस चाललेल्या कुंभवाणी वाहिनीमार्फत आकाशवाणीने करोडो लोकांशी संपर्क साधला असं ते म्हणाले.
इस विशेष चैनल कुंभवाणी ने 48 दिनों की एक छोटी सी यात्रा के दौरान बहुत लोगों को छुआ है. आकाशवाणी सभी से जुड़ा रहा है, आम आदमी से लेकर हमारे जो वहाँ महात्मा गण थे, हमारे जो वहाँ अखाड़े आए, हमारे यहाँ वहाँ जो संत जन आए, उन सब से आकाशवाणी जुड़ा रहा है. भारतीय संस्कृति को जन जन तक पहुँचाने में आकाशवाणी की एक प्रमुख भूमिका रही है.
देशाची सार्वजनिक प्रसारण व्यवस्था म्हणून आकाशवाणीने या उत्सवात चोख कामगिरी बजावली असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी म्हणाले. कुंभवाणीमार्फत कमीत कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आकाशवाणीच्या कामगिरीबद्दल महासंचालक प्रज्ञा पालीवाल गौर यांनी प्रशंसा केली. मुंबईत होऊ घातलेल्या वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटमध्ये ट्रेलर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. व्हिडिओ संपादन, चित्रपट निर्मिती याची आवड असणाऱ्यांसाठी ही स्पर्धा आहे. यात कमीत कमी 18 वर्ष वयाचे स्पर्धक भाग घेऊ शकतात. ट्रेलर पाठवण्याची मुदत 31 मार्चपर्यंत आहे. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट मुंबईत 1 ते 4 मे या दरम्यान कालावधीत होणार आहे. जगभरातल्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचं लक्ष भारताकडे वेधणं हे या समिटचं उद्दिष्ट आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यात अंमलात येणाऱ्या ऊर्जा परिवर्तन योजनेतील विशेष कार्यासाठी महावितरणला इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे नवी दिल्ली इथं काल आयोजित केलेल्या 13व्या ग्रीन एनर्जी समिटमध्ये राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं. महावितरणला या प्रतिष्ठित परिषदेत स्टेट लेव्हल एक्सलन्स अवॉर्ड इन एनर्जी ट्रान्झिशन या गटात पुरस्कार मिळाला. अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनात राज्याचा ऊर्जा परिवर्तन आराखडा तयार करण्यात आला आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणकडून ऊर्जा परिवर्तन योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्सची करण्यासाठी आगामी काळातील ऊर्जेची वाढती गरज ध्यानात घेऊन राज्याचा ऊर्जा क्षमतेत 5 वर्षात 45,000 मेगावॅटने वाढ करण्यात येईल व ती 81,000 मेगावॅट होईल. ऊर्जा परिवर्तन योजनेनुसार महावितरणने नवीकरणीय ऊर्जेच्या वापरावर भर दिला आहे. तसेच महावितरणने उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा हटविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज विदर्भ आणि केरळ संघामध्ये नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होत असून आज सकाळी या सामन्याला सुरुवात झाली. केरळच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विदर्भ संघाची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर पार्थ रेखाडे शून्यावर बाद झाला. त्यापाठोपाठ दर्शन नळकांडे 1 धावा करून तर ध्रुव शोरे 16 धावा करून तंबूत परतला. पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर विदर्भाच्या 4 बाद 254 धावा झाल्या होत्या. दानिश मालेवार 138 धावा काढून नाबाद आहे तर करुण नायर यांनी 86 धावा काढल्या होत्या. केरळ संघाकडून एमडी निधीश याने 2 गडी बाद केले. या स्पर्धेत विदर्भानं 7 पैकी 6 सामने जिंकून 40 गुणांची कमाई केली तर केरळनं 7 पैकी 3 सामने जिंकून 28 गुण कमावले आहेत. महाशिवरात्रीला उपवास करणाऱ्या भक्तांसाठी सर्वाधिक मागणी असते ती रतायाला. यवतमाळच्या लाडखेडची रताळ विदर्भ मराठवाड्यात प्रसिद्ध असून लाडखेड हे रताळ पिकविणारं गाव म्हणून ओळखलं जातं. येथील 100 शेतकरी 200 हेक्टरवर या कालावधीत रताळ्यांना चांगला भावही मिळतो. त्यातल्या त्यात दरवर्षीपेक्षा यावर्षी रताळ्यांना 3 पट भाव जास्त मिळत असल्यानं रताळ उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. दरम्यान रताळ लागवडीकडे एक जोडधंदा म्हणून बघण्याचं आवाहन ज्योत्स्ना काजणे या महिला शेतकऱ्यांनी केलं.
आता माझे आहे 5 एकर रत्नाळ, तर 3-10 लाख रुपये आलेले आहेत. 8 लाख रुपये उरलेले आहेत आणि 2 लाख आमचा खर्च झालेला आहे. तर असं मी सांगू शकते की सर्व शेतकऱ्यांनी जीवन न संपवता आपण निसर्गावरही निर्भर राहू नये आणि आता जोडधंदा हे आपली शेती वगैरे सर्व व्यवस्थित पाहता 3.5 महिन्याचं हे पीक घेतलं तर तुम्हाला सरासरी उत्पन्न चांगले येऊ शकते.
राज्यात तूर खरेदीची मुदत आणखी 30 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. हमीभावाने तूर खरेदीसाठी 24 जानेवारीपासून पुढे 30 दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत कळवण्यात आलं होतं. आता ही मुदत आणखी 30 दिवस वाढवण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 24 फेब्रुवारीपर्यंत राज्यात 29,254 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र संध्याकाळी 6:15 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.